kitchen and a good breakfast.
आशा करतो की तुमचं रात्रीची झोप चांगली झाली असेल, सकाळचा नाश्ता चांगला असेल झाला असेल आणि ध्यान सुद्धा चांगलं झालं असेल.
This morning we'll again look at another aspect of meditation practice.
आणि आज सकाळी ध्यान सरावाच्या अजून एका अंगाकडे आपण बघणार आहोत.
And then we'll put that into practice.
आणि मग त्या अंगाला आपण परत सरावात किंवा अभ्यासात आणणार आहोत.
So just let me first of all recapitulate what we've done so far.
ता आतापर्यंत आपण काय केलेले आहे त्याला त्याची परत मला उजळणी करू द्या.
We looked at the way in which in the Buddha Dhamma we have two goals.
आपण हे बघितलं की कशा प्रकारे बौद्ध धर्मामध्ये आपल्याकडे दोन ध्येय आहेत.
A near goal and a far goal.
जवळचं ध्येय आणि लांबचं ध्येय.
The near goal is शमता.
तर जवळचं जे ध्येय आहे ते आहे शमता.
What you could call a true humanity.
आणि ज्याला आपण खरं मनुष्यत्व असं म्हणू शकतो.
Where you're really responsible for your own actions.
जिथे तुम्ही खरंच तुमच्या कृतीसाठी जबाबदार आहात.
You're mindful of yourself.
आणि तुम्हाला स्वतःबद्दलची जागृती आहे.
And you're emotionally positive and acting skillfully.
आणि तुम्ही भावनिकरित्या सकारात्मक आहात आणि कुशलतेने तुम्ही कार्य करत आहात.
And you're calm.
तुम्ही शांत आहात.
And not too easily disturbed.
आणि खूप लवकर तुम्हाला विचलित करता येऊ शकत नाही.
So we mainly achieve that sort of goal through karmic effort.
आणि कर्मिक प्रयत्न करून अशा प्रकारचं ध्येय आपण प्राप्त करू शकतो.
By making a karmic effort we slowly build for ourselves that kind of humanity.
तर कार्मिक किंवा कर्माचे प्रयत्न करून आपण स्वतःसाठी अशा प्रकारचं मनुष्यत्व निर्माण करू शकतो.
And we especially do that we saw through integration.
आणि अशा प्रकारे आपण एकात्मता किंवा एकरूपता साध्य करून करू शकतो.
Which is characterized by the mindfulness of breathing.
ज्याचं म्हणजे गुणधर्म आहे की आपल्याला श्वासाप्रती जागृत राहता येते, जागृती असते.
And that helps us to really become responsible for ourselves and our own karma.
आणि त्याच्यामुळे आपल्या कर्मासाठी आपल्याला स्वतःला जबाबदार व्यवस्थितपणे होता येतं.
We become real moral beings.
आपण खरोखरचे एक नैतिक व्यक्ती बनत असतो.
Able to direct our will.
आणि आपल्या इच्छेला जे आहे ते आपण एका दिशा देऊ शकतो.
सो इंटिग्रेशन मीन्स स्ट्रेंथ मीन्स अवेअरनेस.
एकात्मता म्हणजे ताकद, जागृती,
मॉरल रिस्पॉन्सिबिलिटी,
नैतिक जबाबदारी.
बट ऑफ कोर्स यू नीड ऑल्सो विथ दॅट मॉरल रिस्पॉन्सिबिलिटी टू बी वर्किंग टू चेंज द करंट ऑफ युअर इंटेन्शन्स, युअर व्हॉलिशन्स.
पण ह्या नैतिक जबाबदारीसोबत तुमचे जे काही उद्देश आहे त्या उद्देशांना पण योग्य दिशा देण्यासाठी तुम्हाला कार्य करावं लागतं.
सो इंटिग्रेशन इज अकंपनीड बाय स्किलफुल इंटेन्शन.
आणि म्हणून एकात्मतेच्या जोडीला कुशल किंवा सकारात्मक भावना असतात.
अँड दॅट्स कॅरेक्टराइज्ड बाय द मैत्री विकास प्रॅक्टिस.
आणि ह्याला जे आहे आपण मैत्री विकासच्या सरावामधनं प्राप्त करत असतो.
When you're doing that practice you're working to change the current of your will.
आणि जेव्हा तुम्ही हा सराव करत असतात तेव्हा तुमच्या इच्छेची जी काही दिशा आहे ती बदलण्याचा तुम्ही प्रयत्न करत असता.
But we saw there was a third factor.
पण आपण हे पण बघितलं की अजून एक तिसरा अंग पण आहे.
You need to be developing more and more of an ability to open up to value in your experience.
आणि ते असं आहे की तुमच्या अनुभवांमध्ये जे काही मूल्य आहे त्या मूल्यांप्रती खुलं होणं पण तुम्हाला जमलं पाहिजे.
So that you're able to listen to others, to enter into real friendship with them.
तर जेणेकरून तुम्ही इतरांना ऐकू शकाल आणि त्यांच्यासोबत खऱ्या मैत्रीमध्ये उतरू शकाल.
You're able to open to the beauty in the world around you.
आणि तुमच्या सभोवताली जे काही सौंदर्य आहे त्याच्याप्रती तुम्ही खुले व्हाल.
You're open to truth.
तुम्ही सत्याप्रती खुले व्हाल.
And more especially you're open to experiences that go beyond self.
आणि त्याच्यापेक्षाही महत्त्वाचं तुम्ही अशा अनुभवांसाठी खुले व्हाल की जे तुमच्या स्वच्या पलीकडे जात
असतात. And this capacity needs to be consciously developed.
आणि ही जी क्षमता आहे ही आपल्याला जाणीवपूर्वक विकसित करावी लागते.
But as we saw, it's a paradox.
पण जसं आपण बघितलं की हे एकदमच म्हणजे विरोधाभासासारखं
आहे. The main way in which you consciously develop it is by doing nothing.
आणि असं करण्याचा जे प्रमुख असा मार्ग आहे मुख्य तो आहे म्हणजे की त्याच्यात आपण काहीच करत नाही.
Because it's not the subject of your will.
कारण ते जे आहे तुमच्या इच्छेवर त्याचा काही जोर नाहीये म्हणजे मनावर.
It comes from a level of the mind that is below will or above will.
आणि ते मनाच्या अशा एका पातळीमधून निर्माण होत असते की जिथे तुमच्या इच्छेचं काहीच स्थान नाही म्हणजे काहीच इच्छा करून काहीच करता येत नाही.
When you look at the beauty of nature, you don't think that's beautiful.
आता जेव्हा आपण निसर्गाचं सौंदर्य बघत असतो तेव्हा आपण असा विचार करत नाही की हे सुंदर आहे.
It immediately speaks to you.
ते तत्काळ तुमच्याशी संवाद साधत असतं.
So we develop that capacity to pick up, to listen to, value around us.
आणि म्हणून आपण ही क्षमता निर्माण करत असतो की आपण आपल्या सभोवताली जे काही मूल्य आहेत त्यांना वेचून घेणे, त्यांना ऐकणे.
And most especially those experiences that have less and less of self in them.
आणि या हे जे काही प्रकारचे अनुभव असतात याच्यामध्ये स्वची मात्रा खूपच कमी अशी असते.
And yes, that's characterized by the practice of just sitting.
आणि हे आपण याचा सराव करत असतो केवळ बसण्याच्या ध्यानामधून.
Quite interesting to hear what experience you've had of that so far.
आणि मला ऐकून घ्यायला आवडेल की आतापर्यंत या ध्यानामध्ये तुम्हाला काय आणि कसे अनुभव आले.
Well, I was very struck yesterday when we were certainly the first session that we did. It's a very, very still atmosphere here.
आणि मी फारच म्हणजे प्रभावित झालो होतो काल जेव्हा आपण पहिल्यांदाच हे ध्यान केलं तर इथे किती शांत असं वातावरण होतं.
I got the impression that most people were really sort of open.
आणि मला असं प्रभाव पडला माझ्यावर की इथे असलेले बरेचसे लोक जे आहेत ते फारच खुले आहेत.
So we just need to keep that up.
आणि आपल्याला हेच पुढे ठेवायचं आहे, चालू ठेवायचं आहे.
So far we've been dealing very much with the karma process, although beginning to look at the dhamma process.
तर आतापर्यंत आपण जे आहे कर्म प्रक्रियांकडे बघत होतो आणि धर्म प्रक्रियांकडे आपण नुकतच बघायला सुरुवात केली होती.
Integration and positive emotion or skillful intention are very definitely to begin with to do with karma.
तर एकरूपता जी आहे, सकारात्मक भावना जी आहे, कुशल प्रयत्न जे आहे, हे सगळ्याचे भाग आहे हा कर्म नियमांमध्ये येत असतो.
But receptivity begins to touch on processes that take place beyond self.
पण ग्रहणशीलता जी आहे तिथे आपण जेव्हा सुरुवात करतो तर तेव्हा आपण अशा प्रक्रियेला म्हणजे स्पर्श करत असतो की जे स्वच्या पलीकडे असतात.
What I talked of yesterday is as dhamma niyama.
आणि ज्याच्याबद्दल मी काल असं म्हटलं होतं की धम्म नियम आहे.
Natural processes that are part of the way things are that begin to unfold when we let go of self.
आणि अशा प्रकारच्या नैसर्गिक प्रक्रिया आहेत ज्या त्यावेळेस खुल्या व्हायला सुरुवात होत असतात की जेव्हा आपण स्वला बाजूला सारून देत असतो.
So today we're going to be looking at how we activate those processes.
आणि आज आपण हे बघणार आहोत की या प्रकारच्या ज्या काही प्रक्रिया आहेत त्यांना म्हणजे कार्यरत कसं करायचं.
And this is where we really enter into the Buddha's full teaching.
आणि याच बिंदूला आपण जे आहे की बुद्धांच्या पूर्ण शिकवणीमध्ये प्रवेश करत असतो.
We enter into what is distinctly Buddhist.
आणि आपण अशा ठिकाणी प्रवेश करत असतो की जे फारच म्हणजे एकदम स्पष्टपणे बौद्ध आहे.
So there are two processes that we engage with in order to activate these dhamma niyama processes. So two practices we engage with in order to activate this dhamma niyama process.
तर या काही ज्या धम्म नियम प्रक्रिया आहे यांना कार्यरत करण्यासाठी दोन अशा पद्धती आहेत ज्याच्यामध्ये आपण कार्य करत असतो.
One we characterize as spiritual death.
एकाला आपण असं म्हणत असतो आध्यात्मिक मृत्यू.
Note what I say, spiritual death.
तर हे शब्द बघा जे मी म्हटले आहे आध्यात्मिक मृत्यू.
In other words, it's a metaphor. A rupak.
एक रूपक आहे.
We shouldn't take it too literally.
आणि याला अगदी शब्दशः आपण घ्यायला नको.
But we shouldn't take it too metaphorically.
आपण एकदम रूपकात्मक असंही आपण त्याला घ्यायला नको.
But I'll make clearer what I mean in a minute.
आणि एका मिनिटामध्ये मी तुम्हाला स्पष्टपणे सांगेल की माझा काय अर्थ आहे.
Spiritual death is also paralleled by spiritual rebirth.
आणि हे जे काही आध्यात्मिक मृत्यू आहे त्याच्याच समानांतर जे आहे ते आहे आध्यात्मिक पुनर्जन्म.
And again, this is a metaphor.
आणि परत हे एक रूपक आहे.
But you shouldn't take it too narrowly as a metaphor.
पण अगदीच संकीर्णपणे एकदम रूपक आहे असंच त्याला आपण घ्यायला नको.
When something dies, something else comes into existence.
तर जेव्हा काहीतरी मरत असतं त्याच वेळेस काहीतरी जन्माला देखील येत असतं.
The leaves fall from the trees, they lie on the ground.
तर जेव्हा एखाद्या वृक्षाचे पानं झडत असतात ते जमिनीवर पडलेले असतात.
I'm actually not that sure what happens here, but in England they start to rot.
तर इथे भारतात काय होतं मला माहित नाही पण इंग्लंड मध्ये ती पडलेली पानं सडायला लागतात.
And then they just form, you know, the soil.
आणि मग त्यांची काही वेळानंतर माती होऊन जाते.
Well, something like that happens here, but of course it's a slower process because it's much drier.
तर कदाचित असंच काहीतरी इथे होत असेल पण ते फारच हळूवार होत असेल कारण इथलं वातावरण जे आहे ते वृक्ष आहे कोरड आहे.
सो देन फ्रॉम दॅट लीफ मोल्ड न्यू लाईफ कम्स.
आणि मग ती काही वृक्षाची रिकामी जागा असते तिथून नवीन जीवन जे आहे ते उत्पन्न होत असतं.
एव्हरीथिंग्स लाईक दॅट.
आणि प्रत्येक गोष्ट तशीच आहे.
समथिंग पासेस अवे अँड समथिंग न्यू कम्स इनटू एक्झिस्टन्स.
तर काहीतरी निघून जात असतं आणि काहीतरी नवीन त्याचं स्थान घेत असतं.
दिस इज द रियालिटी ऑफ एक्झिस्टन्स.
आणि हेच जी अस्तित्वाची सत्यता आहे.
नथिंग इज परमनंट, नथिंग इज फिक्स्ड.
तर काहीही नित्य नाही आहे, काहीही ठोस नाही आहे.
एव्हरीथिंग कम्स इनटू एक्झिस्टन्स अँड पासेस अवे.
तर प्रत्येक गोष्ट ही अस्तित्वात येत असते आणि निघून जात असते.
On the basis of that passing away, something new comes into existence.
आणि त्या निघून जाण्याच्या आधारावर परत काहीतरी नवीन उत्पन्न होत असते.
So something dies, something's reborn.
तर काहीतरी मरत असतं आणि काहीतरी जीवित होत असतं, पुनर्जन्म होत असतो.
So what is it that dies?
तर ते काय आहे ज्याचा मृत्यू होत असतो?
In this case, in the case of practice at this level, what is it that dies?
तर सरावाच्या या ठिकाणी या पातळीवर ते काय आहे जे मरत असतं?
Well, you could very simply say self dies.
तर फारच साधेपणाने आपण असं म्हणू शकतो की आपला जो स्व आहे त्याचा मृत्यू होत असतो.
And then from the dying of self, something comes into existence.
आणि ते जे काही मृत्यू पावणं आहे त्याच्यामधनं नवीन काहीतरी अस्तित्वात येत असतं.
So, but the problem is we need to, or rather what we need to do is clarify what we mean by self.
तर आता समस्या ही आहे की आपल्याला हे स्पष्टपणे माहिती असला पाहिजे की ज्याला आपण स्व म्हणतो ते काय आहे.
So I'm going to try to give you an explanation of that.
तर मी तुम्हाला याचं एक स्पष्टीकरण देण्याचा प्रयत्न करणार आहे.
So fasten your seat belts.
तर आपले जे काही पट्टे आहेत गाडीचे ते बांधून घ्या.
Because I'm going to take you through some quite difficult country.
कारण मी खूपच म्हणजे उबडखाबड असं गावचे जे रस्ते असतात त्याच्यावरनं तुम्हाला नेणार आहे.
We may come off the road.
आणि आपण आपली गाडी कदाचित रस्त्यावरनं बाजूलाही जाऊ शकते.
So I'm going to try to explain something that's not easy to understand.
आणि मी तुम्हाला असं काही समजवण्याचा प्रयत्न करणार आहे ते समजण्यासाठी इतकं सोपं नाही आहे.
Not easy to explain.
आणि समजवण्यासाठी देखील इतकं सोपं नाही आहे.
I'm going to try to explain our experience.
आणि आपला जो काही अनुभव आहे तो मी समजवण्याचा प्रयत्न करणार आहे.
Here we are all sitting.
आपण आता इथे आहोत आणि सर्व बसलेलो आहोत.
We're all aware.
आपण सर्व जागृत आहोत.
If you're hearing me, then you're aware.
आणि जर तुम्ही मला ऐकत असाल म्हणजे तुम्ही जागृत आहात.
And we've all got a field of consciousness.
आणि आपल्या सभोवतणी चेतनेचं एक जे आहे ते क्षेत्र आहे.
And I talked about this a bit earlier.
आणि मी याच्याबद्दल पूर्वी सुद्धा थोडं बोललो होतो.
Some of that in that some aspects of that field experience seem out there.
आणि ह्या ज्या क्षेत्राची काहीतरी अनुभूती आहे ती तुम्हाला स्वतःच्या अशा बाहेर आहे असं वाटतं.
From my point of view, you're all out there.
आणि माझ्या दृष्टिकोनातून जर का बघितलं तर तुम्ही सगळे बाहेर तिकडे आहात.
Some aspects of experience are in here.
आणि अनुभवाचे काही जे अंग आहेत ते आत असतात.
I've got direct access to my own bodily feelings, sensations.
तर माझ्या स्वतःच्या शरीराच्या ज्या काही संवेदना आहेत त्याचा मी प्रत्यक्ष अनुभव घेऊ शकतो.
You can all feel the ground underneath you. You can feel very directly.
आणि तुमच्या खाली जी काही जमीन आहे त्या जमिनीचा तुम्ही प्रत्यक्ष अनुभव घेऊ शकता.
I can feel the ground underneath me, but I can't feel the ground underneath Karmavajra.
आता माझ्या खाली जी काही जमीन आहे त्याचा मी अनुभव घेऊ शकतो पण कर्मवज्रच्या खालच्या जमिनीचा घेऊ शकत नाही.
He can feel the ground underneath him, but not underneath me.
ते त्यांच्या खालच्या जमिनीचा अनुभव घेऊ शकतात पण माझ्या खालच्या जमिनीचा नाही.
So we've got the direct experience of contact.
तर स्पर्शाचा जो काही प्रत्यक्ष अनुभव होतो असतो तो आपण घेत असतो.
We've got all sorts of thoughts going through our minds which are not necessarily shared.
आणि आपल्या मनामध्ये अनेक प्रकारचे असे विचार चाललेले असतात जे आपण म्हणजे एकाच वेळेस वाटून घेऊ शकत
नाही.
आपल्या भावना असतात
on all sorts of levels.
आणि प्रत्येक स्तरावर भावना असतात.
And most of the time those are not shared.
आणि कित्येक वेळा ह्या भावना आपण वाटून घेत नसतो.
They're probably shared more than we realize, but they present themselves as mine.
तर बऱ्याच वेळेस या भावना आपण वाटून पण घेत असतो पण त्या भावना माझ्या आहेत असंच आपण त्याच्याकडे बघत असतो.
And then consciousness itself appears to be here.
आणि जी काही चेतना आहे ती पण एक प्रकारे आपल्याला असं भासत असते की इथे आहे.
You know, I'm looking out, as it were, from my eyes, you're looking out from yours.
आता मी बाहेर बघत आहे जसं की माझ्या डोळ्यामधनं आणि तुम्ही बघत आहात तुमच्या डोळ्यामधनं.
Now all of that is simply to do with the kind of organism that we've got.
आता ह्याचा जो काही संबंध आहे की ज्या प्रकारची रचना आपल्याला मिळालेली आहे त्याच्यामधनं हे घडत.
We've got eyes, we've got nerves that go back to the brain and so on.
तर आपल्याकडे डोळे आहेत, आपल्या नसा आहेत ज्या पुढे मेंदूकडे जातात आणि असंच बरंच काही.
That's just a given. We came into life on that basis.
ते हे सगळं आपल्याला दिल्या गेलं आहे म्हणजे जेव्हापासून आपलं जीवन आहे तेव्हापासून.
It's the same for Buddhas.
आणि बुद्धांसाठी पण हीच स्थिती खरी आहे.
The Buddha also looks through eyes.
आणि बुद्ध देखील डोळ्यांमधनच बघत असतात, डोळ्यांनीच बघत असतात.
The world presents itself as out there.
आणि त्यांना सुद्धा जग असंच दिसत असतं की ते बाहेर तिथे आहे.
सो मच इज जस्ट फॅक्ट.
आणि याच्यामधली बऱ्याचशा गोष्टी आहेत ज्या फक्त तथ्य असतात.
इट्स जस्ट द बेसिक्स ऑफ एक्सपीरियन्स.
आणि ह्या फक्त आपल्या अनुभवांचा मूळ आधार असतो.
एक्सपीरियन्स इज नॅचरली डिस्ट्रीब्युटेड इन टर्म्स ऑफ अन इनर side and an outer side.
आणि असे अनुभव जे असे विभागलेले गेले असतात की त्याची आंतरिक बाजू आणि बाह्य बाजू.
The problem is that we don't just leave it there.
आणि समस्या ही आहे की आपण त्याला तिथेच सोडून देत नाही.
We read something into our experience.
आणि आपल्या अनुभवांमध्ये जे काही आहे त्याला आपण वाचण्याचा प्रयत्न करत असतो.
We read in a fixed world out there.
आणि आपण असं वाचत असतो की एक बाह्य जग आहे तिथे आहे.
And we read into that world that there are elements that are permanent.
आणि त्या आपण असं वाचत असतो की त्या जगामध्ये असे काही गोष्टी आहेत ज्या नित्य आहेत.
And we read into our inner experience an I that owns that experience.
आणि आपल्या आंतरिक अनुभवांमध्ये आपण असं वाचत असतो की तिथे एक आय आहे जो या अनुभवांचा मालक आहे, स्वामी आहे.
And according to the Buddha, that is the source of all our problems.
आणि बुद्धांच्या मतानुसार हेच जे आहे आपल्या सगळ्या समस्यांचं मूळ आहे.
Because it's not just an idea.
कारण ही केवळ एक कल्पना नाही आहे.
It's very strongly bound up with attachment.
आणि हे खूपच म्हणजे आसक्ती सोबत एकदम बांधल्या गेलं आहे.
That feeling of an I that is the real me leads to intense craving.
तर ही जी काही स्वची आपली खूप कल्पना असते त्या कल्पनेतच आसक्ती निर्माण होत असते.
On the basis of that real I, of that assumed real I, you crave things that you think will make it solid, secure, happy.
आणि हा जो काही नित्य आय मी आहे असं आपलं समज असतो त्याच्यामुळे तुम्ही इतर गोष्टींसाठी तृष्णा करत असता. तुम्हाला असं वाटतं की मला संतुष्ट करेल, आनंदी करेल.
And of course you hate those things or you reject those things that you believe threaten your security and your happiness.
आणि तुम्ही अशा गोष्टींचा तिरस्कार करता, त्यांना नकार देता ज्या गोष्टी तुम्हाला वाटतात की तुमच्या सुरक्षिततेच्या भावनेला धक्का पोहोचवत आहे.
All our suffering comes from that.
आणि आपले पूर्ण दुःख जे आहे इथूनच निर्माण होतं.
Not just all our suffering, all the suffering in the world.
तर केवळ आपलंच दुःख नाही तर सगळ्या जगाचं देखील दुःख.
And there's so much of it.
आणि बरंच हे दुःख आहे.
Probably like others, I've been following with horror what's going on in Syria.
In
Syria.
तर सिरिया देशामध्ये जे काही भयंकर प्रकार घडत आहे त्यांनी मी सुद्धा घाबरून गेलेलो.
A vicious civil war.
एक खूपच भयानक असं सिव्हिल वॉर चालू आहे तिथे, म्हणजे नागरिकांचं युद्ध.
Where troops are just going in and massacring a whole village.
आणि जिथे हे सैन्यांच्या तुकड्याच्या तुकड्या येतात आणि पूर्ण गावांना ते मारून टाकतात.
And you think, how can they do that?
आणि विचार येतो की हे कसं करू शकतात असं.
It's the same things that lead us to act unskillfully.
त्याच गोष्टी असतात की ज्याच्यामुळे आपण देखील अकुशल कार्य करत असतो.
This underlying strong attachment to I.
तर आपल्या स्वशी आत्मदे जी आपली एक फार सशक्त अशी आसक्ती असते त्याच्यामुळे.
Most of the time we don't notice it.
आणि बऱ्याच वेळेस आपल्या हे लक्षात सुद्धा येत नसतं.
We just arrange our lives so that it's reasonably comfortable.
आणि आपण आपल्या जीवनाची अशी रचना करत असतो की ते आपल्यासाठी फार सहज सुविधाजनक असेल.
But then something happens and you realize the depth of that self-clinging.
आणि मग काहीतरी घडतं आणि मग आपल्या लक्षात येतं की किती आपण या स्वला चिटकून आहोत.
Typically it's experience of loss.
आणि जेव्हा आपण काहीतरी गमावतो त्यावेळेस.
But it's there for all of us.
आणि आपल्यापैकी प्रत्येकासाठी खरं आहे.
Well, the Buddha says that it doesn't really exist, this I.
The Buddha असं म्हणतात की हा खज स्व जो आहे तो खरोखर अस्तित्वातच नाही आहे.
We're deeply, deeply attached to what is in the end just a sort of idea.
तर आपण सरते शेवटी जी फक्त एक कल्पनाच आहेत त्या कल्पनेला फारच आसक्त झालेलो आहे.
I don't mean an idea in a superficial sense, but a deeply instinctive idea.
तर कल्पना जेव्हा मी म्हणतोय तेव्हा अशा वरवरचं म्हणत नाहीये तर फारच आपल्या अंतप्रेरणेमध्ये रुजलेली ती एक कल्पना असते.
Because we're so convinced about that idea and we have such strong attachment to it, well, we arrange our lives around it.
आणि ही जी कल्पना असते ती आपल्याला इतकी पटलेली असते की आपलं जीवन जे आहे ते आपण याच्या सभोवताली रचून घेत असतो.
That leads to our suffering.
आणि त्याच्यामुळेच आपलं दुःख निर्माण होत असतं.
And leads us to cause others suffering.
आणि त्याच्यामधूनच आपण इतरांसाठी दुःख निर्माण करत असतो.
So what we have to do, according to the Buddha, is see through that illusion. What we have to do is to see through that.
मग बुद्धांच्या मतानुसार आपल्याला काय करण्याची गरज असते की आपण या भ्रमाला भेदून बघता आलं पाहिजे.
There is no fixed self.
तर तिथे कुठलाच पक्का असा स्व नाहीये.
And our lives are much more effective and much more satisfying if we don't live on that basis.
आणि जर आपण या आधारावर जगणं सोडून दिलं तर आपले जीवन जे आहे ते अधिक परिणामकारक होऊ शकतात.
So an aspect of our practice needs to be deliberately trying to see through that.
तर मग आपल्या आचरणाचा जो एक भाग आहे तो या दिशेमध्ये असायला पाहिजे की या स्वच्या पार निश्चितपणे बघता यावं.
It's actually very difficult to do.
आणि हे करायला खूपच कठीण आहे.
Because it's very deeply buried.
कारण हे खूपच आपल्या खोलवर असं गडून गेलेलं आहे.
You could say it's got an evolutionary background, so it's quite deeply instinctual.
आणि हे इतकं अंतप्रेरित आहे की याला एक उत्क्रांतीचा पण आधार आहे.
It's
पार्श्वभूमी आहे.
Served an important evolutionary function.
आणि याच्यामुळे बरेचसे उत्क्रांतीचे जे काही घटक आहेत ते घडून आलेले आहेत.
डार्विनियन टर्म्स इट्स मेड अस टॉप एनिमल ऑन दिस प्लॅनेट.
आणि डार्विनच्या भाषेत सांगायचं झालं की या ग्रहावरचा त्यांनी आपल्याला सर्वात सशक्त असा प्राणी बनवलेला आहे.
अपार्ट फ्रॉम ants, I believe there are many more ants and they're much tougher than we are.
तर मला वाटतं की मुंग्यांना सोडून, कारण मुंग्या बऱ्याच प्रमाणात आपल्यापेक्षा जास्त सशक्त आहेत असं मला वाटतं.
In fact, I heard the other day that if there was a nuclear war, probably the only creatures to survive would be cockroaches.
आणि त्या दिवशी मी असंही ऐकलं की जर का न्यूक्लिअर युद्ध झालं, म्हणजे अणु युद्ध झालं तर फक्त जे लोक शिल्लक राहतील ते म्हणजे कॉक्रोच.
व्हॉट्स कॉक्रोच? इन
कॉक्रोचच झुरळ झुरळ
कॉक्रोच. Anyway, that apart, this self idea, this self clinging, has a deep sort of instinctual root.
तर ही जी काही स्वची कल्पना आहे त्याला फारच खोलवर उजलेले असे अंतप्रेरित मूड आहेत.
It's below the level of our ordinary awareness.
आणि आपलं जी काही सर्वसामान्य म्हणजे जागृतीची पातळी असते त्याच्यात ते खूप खोलवर रुजलेले असतात.
That's why we have to do so much work on shamatha.
आणि त्यामुळेच क्षमता या भागावर आपल्याला खूप अधिक कार्य करावं लागतं.
That's why we have to do so much work on integration and skillful volition.
आणि म्हणूनच एकरूपता आणि सकारात्मक भावना यावर आपल्याला खूप कार्य करावं लागतं.
That makes your whole psychic process much more subtle, much more fluid, much more open.
आणि त्याच्यामुळे तुमच्या ज्या काही मानसिक प्रक्रिया आहेत त्या फारच लवचिक होतात म्हणजे एकदम पाण्यासारख्या होतात आणि त्याच्यामधून आपण हे करू शकतो.
And you can see right deeply down into this illusion.
आणि मग त्याच्या आरपार मग तुम्ही हे जे काही भ्रम आहे त्याला तुम्ही बघू शकता.
But we need to start working on that even now.
आणि त्याच्यावर आपल्याला आत्ता देखील कार्य सुरू करण्याची आवश्यकता आहे.
So in Buddhist meditation there's an element of reflection on the reality of our situation.
तर बौद्ध म्हणजे ध्यान पद्धतीमध्ये एक अशी ध्यान पद्धती आहे की आपल्या परिस्थिती जी काही वास्तविकता आहे त्याच्यावर आपण चिंतन करत असतो.
On the basis of this attachment to self we misunderstand life.
आणि ही जी काही स्वची आसक्ती आहे त्याच्या आधारावर जीवन जे आहे ते आपण चुकीच्या पद्धतीने समजून घेत असतो.
We think that there are things that are permanent.
आपण असा विचार करत असतो की अशा वस्तू आहेत ज्या नित्य आहेत.
Very subtly we think there are things that don't change.
आणि खूप सूक्ष्मपणे आपण असा विचार करत असतो की अशा गोष्टी आहेत ज्या कधीच बदलत नाही.
And we think of there being a sort of fixed self identity which stands outside change.
आणि आपण असा विचार करतो की आपल्या आतमध्ये पण अशी एक पक्क असं आपली ओळख आहे की जे बाहेर काहीही बदलत असेल तरी ती जशी आहे तशीच राहते.
And from the Buddhist point of view we also see that people think there's a fixed god or some other reality out there.
आणि आपण असं देखील विचार करत असतो की बाहेर कुठेतरी देव किंवा असं काहीतरी आहे जे नित्य आहे.
Even though one might sympathize with something of what people mean by that, it's not the way in which we think in Buddhism.
तर आता इतर लोक जो या प्रकारे विचार करत असतात त्याला त्यांचा काय तात्पर्य आहे याला आपण सहानुभूतीपूर्वक बघू जरी शकत असलो तरी आपण या पद्धतीने विचार करत नाही.
From the Buddhist point of view, everything is subject to change.
बौद्ध दृष्टिकोनातून बघितलं तर प्रत्येक गोष्ट जी आहे ती बदलत असते.
Everything inside you, everything outside you.
तुमच्या आत जे आहे आणि तुमच्या बाहेर जे आहे.
That's the reality.
आणि हेच सत्य आहे.
But we don't think like that.
पण आपण त्या पद्धतीने विचार करत नाही.
Of course if we are asked, you know, is there anything permanent? We say no, everything changes.
आता जर आपल्याला कोणी विचारलं की सगळं काही नित्य आहे का आपण म्हणतो नाही 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 सगळ्या गोष्टी बदलत असतात.
But how hard it is to accept changes that we don't want.
पण ज्या जे काही बदल आपल्याला नको असतात ते बदल स्वीकारणं आपल्यासाठी किती कठीण असतं.
Somehow we think they shouldn't happen.
आणि कसं जरी आपण विचार करत असतो की नाही असं घडायला नको होतं.
You know when a friend lets you down or somebody dies close to you sort of feel it shouldn't happen.
तर जसं एखाद्या मित्राने तुमचा अपेक्षा भंग केला आहे किंवा कुणाचा मृत्यू झालाय तर आपल्याला असं वाटत असतं नाही असं नको व्हायला होतं.
So at one level we think things are permanent or should be permanent.
आणि एका स्तरावर आपण सुद्धा हे विचार करत असतो की गोष्टी नित्य आहेत किंवा नित्य असायला हव्यात.
There's a sort of split between our conscious attitude and our unconscious attitude.
जसं काही तिथे एक मोठी दरी आहे आपल्या जागृत दृष्टिकोनामध्ये आणि अजागृत दृष्टिकोनामध्ये.
And of course we think that it's possible to create a permanent happiness.
आणि आपण असा देखील विचार करत असतो की नेहमीसाठी आनंद किंवा सुख निर्माण करणं शक्य आहे.
That's what those advertisements on the Bombay-Pune highway are selling.
आणि हेच ते मुंबई पुणे हायवे वरचे जे काही जाहिराती आहेत ते विकत आहेत
इन अ कंस्युमर हेवन
आणि जे ग्राहक आहेत त्यांच्यासाठी तो स्वर्ग आहे
इज इवन वन ऑफ देम कॉल्ड वृंदावन
आणि तिथे एक वृंदावन पण आहे
सो द सॉर्ट ऑफ आयडिया दैट यू हैव गॉट ऑल मॉडर्न कंस्युमर आयटम्स हॅपीनेस इटर्नल हॅपीनेस
आणि ते अशा पद्धतीने दाखवत असतात की हे जे काही सगळे उपभोग घेण्याच्या ज्या काही वस्तू आहेत हे तुम्हाला चिरातन असं म्हणजे कायमचं असं आनंद देणार आहे
ऑफ कोर्स इफ वी आर आस्क्ड वी से नो 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 आय नो दॅट डजंट एक्झिस्ट
तर आपल्याला जर का असं विचारलं तर आपण म्हणू नाही 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 मला माहिती आहे की असं काही अस्तित्वात नसतं
बट डीपर डाउन वी आर कन्व्हिन्स्ड दॅट दॅट्स पॉसिबल
आपण खूप खोलवर आपली खात्री पटलेली असते की नाही नाही हे शक्य आहे
अँड दिस इज व्हॉट वी ट्राय टू deal with
ani hyaach goshticha la kasa hatadaycha he apan baghat ahot
we reflect that everything is impermanent
apan he chintan karat asto ki sagla kahi anitya ahe
we use the experiences of loss of ending to reflect on that
ta jeva kahi aplo mhanje apan kahi tari gamavlela asto kahi tari samplela asto तर त्या अनुभवाचा आपण वापर करत
असतो
आपण असं चिंता करत असतो की नाही चिंतन करत असतो की नाही जीवन हे असंच आहे
इवन आय आम सब्जेक्ट टू दिस
आणि माझ्या सोबत सुद्धा हे घडू शकतं
बट इट्स नॉट अ क्वेश्चन ऑफ एक्सपिरियन्सिंग दॅट इज अ सॉर्ट ऑफ डिप्रेशन
पण ह्याला काही म्हणजे निराशेच्या गर्तेत बुडून जायचं असा अनुभव घेण्यासाठी नाहीये
बिकॉज If things are subject to change, it's possible for there to be growth.
कारण जर का वस्तू बदलत आहे त्याच्यामुळे ही संभावना आहे की याच्यामध्ये वृद्धी किंवा वाढ होऊ शकते.
What is fixed can't change.
आणि जे काही ठोस आहे नित्य आहे ते काही बदलू शकत नाही.
Can't become better.
आणि ते त्याच्यापेक्षा चांगले होऊ शकत नाही.
But because there is everything changes, it can change for the better.
पण कारण की सगळं काही गोष्टी बदलत आहेत त्या चांगल्यासाठी बदलू शकतात
चेंज फॉर द बेटर इन द सेन्स ऑफ ग्रेटर अँड ग्रेटर व्हॅल्यू कमिंग इन टू बीइंग
आणि चांगल्यासाठी बदलण्याचा अर्थ अधिक चांगली जी आहे ती मूल्य समोर येणे
सो वी रियलाइज दॅट इम्परमनन्स इज फ्रीडम
उदाहरणार्थ आपण म्हणजे आपल्याला ही जाणीव होते की अनित्यता जी आहे एक प्रकारचं स्वातंत्र्य आहे
अँड इफ वी कॅन रियलाइज दॅट डीपली इनफ Well, that freedom becomes irreversible
ani jar te apan khup khol var anubhavla tar he je swatantrya ahe te mag parat na firnar asto mhanje parat tumhi yacha madhe nahi jat gulamit nahi jat
so we deliberately reflect on the impermanence of things
ani mhanun apan janiv purvak vastu chi je anityata ahe tyachyavar chintan karat asto
this is strong medicine
हे खूपच सशक्त असं एक औषध आहे
and you need to be careful how you use it
आणि तुम्ही याचा वापर कसा करता याच्याबद्दल तुम्हाला काळजी घ्यायला
हवी particularly if you've suffered a lot
खास करून जर तुम्ही फारच म्हणजे दुःखद प्रसंगाला सामोरे गेला
then you need to probably concentrate more on the rebirth side what it is that comes into being
आणि त्याच्यानंतर तुम्ही पुनर्जन्म या अंगाकडे जाऊ शकता की म्हणजे परत अस्तित्वात येणं म्हणजे काय
but we need to accept the truth of things
पण वस्तूची जी काही सत्यता आहे ती आपण स्वीकारली पाहिजे
एव्हरीथिंग चेंजेस
प्रत्येक गोष्ट बदलत असते
व्हॉटएव्हर इज बोर्न पासेस अवे
जे काही जन्माला आलेलं आहे ते निघून सुद्धा जाणार
आहे व्हॉटएव्हर बिगिन्स एंड्स
जे काही सुरू होतं ते संपतं देखील
अँड इफ वी कॅन कम मोर टू टर्म्स विथ दॅट वी विल फाइंड अ ग्रेटर डिग्री ऑफ एन्जॉयमेंट अँड फ्रीडम
आणि हे जर का आपण समजून घेऊ शकलो तर आपल्याला जास्त त्याचा आनंद घेता येईल आणि स्वातंत्र्य अनुभवता येईल
सो वी रिफ्लेक्ट ऑन इम्परमनन्स
आणि म्हणून आपण अनित्यतेवर चिंतन करत असतो
नाउ व्हेन यू थिंक दॅट थिंग्स आर परमनंट यू थिंक ऑफ देम इन अ सर्टन वे
आणि जेव्हा तुम्ही वस्तूंबद्दल असं विचार करता की ते नित्य आहेत त्या वस्तूंबद्दल तुम्ही एका पद्धतीने विचार करत असता
यू थिंक ऑफ देम बीइंग समथिंग अबाउट देम दॅट इज नॉट सब्जेक्ट टू चेंज
आणि तुम्ही असं विचार करता की त्याबद्दल अशी काहीतरी गोष्ट आहे की जी बदलणार नाही आहे
यू थिंक दॅट समथिंग दॅट स्टँड्स आउटसाइड द चेंज बट दॅट समहाउ ओन्स द चेंजिंग थिंग्स You think there's something that stands outside change, but that owns the, those things that change.
तुम्ही असा विचार करता की तिथे अशा काही गोष्टी आहे की ज्या बदलाच्या बाहेर आहे आणि जो काही बदल होत आहे त्या बदलाचं हे स्वामी आहे.
And this is what, of course, is Atman.
आणि हेच जे आहे त्याला आपण आत्मा म्हणत असतो.
In the Buddhist understanding.
बौद्ध समजेनुसार.
In the Buddhist understanding, we read into our experience something outside the experience which is unchanging and fixed.
तर आपण अशी एक कल्पना करत असतो की अनुभवाच्या बाहेर असं काहीतरी आहे की जे अनुभव घेत असतं पण ते जे घेत आहे अनुभव ती गोष्ट बदलत नाही आहे.
But there is no such thing that you can find.
पण अशी कुठलीच गोष्ट नाही जी तुम्ही शोधू शकता.
If you go looking, you can't find it.
आणि जर ती तुम्ही शोधायला जाणार आहात तर ती तुम्हाला सापडणार नाही.
If you look inside your experience, you can't find anything that doesn't change.
आणि जर तुम्ही तुमच्या अनुभवांच्या आतमध्ये बघायला सुरुवात केली तर तुम्हाला अशी कुठलीच गोष्ट आढळणार नाही की जी बदलत नाही.
So an important aspect of Buddhist reflection is to try to see if there's anything that is permanent.
तर बौद्ध चिंतनाचा एक भाग असा पण आहे की अशी एखादी गोष्ट शोधणं की जी बदलत नाही आहे.
And well, you can only see that there is no such thing by going looking for it.
आणि जेव्हा आपण हे शोध घ्यायला सुरुवात करत असतो तुम्हाला हे आढळून येईल की अशी कुठलीच गोष्ट नाही.
It's a bit like the United Nations weapons inspectors in Iraq.
तर जसं काही जे युनायटेड नेशन आहे त्यांचे जे हत्यारं शोधण्याचे जे अधिकारी असतात ते इराक मध्ये हत्यारं शोधायला जातात.
Nobody would believe that Saddam Hussein didn't have an atom have nuclear weapons.
आणि कोणाला विश्वासच बसायचा नाही की सद्दाम हुसेन कडे कुठलंही म्हणजे न्यूक्लियर वेपन नव्हतं.
So they had to go looking for them.
आणि मग हे लोक तिथे शोधायला जायचे.
Unfortunately, he kept hiding the fact that he didn't have any.
आणि दुर्दैवाने म्हणजे सद्दाम हुसेनने नेहमीच ही गोष्ट लपवून ठेवली की त्यांच्याकडे खरंच असं नव्हते न्यूक्लियर वेपन.
He paid rather dearly for that.
आणि त्याच्यामुळे त्याने खूप म्हणजे त्याला त्याची फार किंमत मोजावी लागली.
So we go looking to see whether there is something permanent there.
तर मग आपण हा शोध घ्यायला सुरुवात करतो की अशी काही गोष्ट आहे का की जी नित्य आहे.
We look at all the elements of our experience, we see there's nothing fixed.
तर आपल्या अनुभवाचा प्रत्येक भाग आपण चाचपून बघतो आणि आपल्याला लक्षात येतं की काहीच नाही आहे असं.
So in one very important practice that we do, you look at all the elements that make up your experience.
तर
in one very important practice we do, you look at all the elements that make up your experience.
तर एक महत्त्वाचा असा सराव आहे ज्याच्यामध्ये आपण त्या सगळ्या भागाकडे बघत असतो की ज्याच्यामुळे तुमचे अनुभव निर्माण होत असतात.
You look, well, there's earth, there's solid matter in my body.
तर आपण असं बघतो की आपल्या शरीरामध्ये पृथ्वी धातू आहे.
There's skin and bone and so on.
आपली जी त्वचा आहे हाडं आहेत आणि अशा पद्धतीने.
Somewhere in there there's fat.
आणि चरबी जी आहे.
Very much less nowadays than there used to be.
आता फार कमी आहे पहिले खूप असायची.
And you see it's impermanent.
तुम्ही बघू शकता की हे अनित्य आहे.
If you go on a diet, you lose it.
तर जर आपण जेवणावर नियंत्रण केलं तर आपण ती घालवू शकतो.
So all that solid matter is comes and goes.
तर हे जे काही ठोस म्हणजे घन पदार्थ असतात ते येतात आणि ते जात असतात.
Same with the liquids, the blood, the sweat and so on.
आणि द्रव्यासोबत पण हे असंच असतं जसं घाम आहे रक्त आहे.
Apparently there's no cell that we're born with that we die with.
तर आपल्या शरीरामध्ये अशी कुठलीच पेशी नसते जिच्या सोबत आपण जन्माला येतो आणि मृत पावतो.
They break down and they regenerate it or they pass out.
त्या पेशींचं विघटन होत असतं त्या मरत असतात दुसऱ्या येत असतात जसं जसं आपलं जीवन पुढे जात.
So in the solid matter, the liquid, the processes of digestion and so forth, what we call the fire element, there's nothing permanent.
तर आपल्या शरीरातले जे द्रव पदार्थ आहेत घन पदार्थ आहेत ते नित्य नाही आहे कारण पचन क्रिया चालू असतात काय ते अग्नितत्वाच्या मदतीने.
And the air that we breathe in, well, we breathe it out again.
जी हवा आपण आत घेत असतो ती हवा आपण बाहेर सोडून देत असतो.
So if you look at your body as a physical object, there's nothing there that's fixed.
तर जर आपल्या शरीराचं भौतिक स्वरूप आपण बघितलं तर असं काहीच नाहीये जे नित्य आहे.
Even the space that your body occupies, well, you don't own that.
आणि जितकी जागा तुमच्या शरीराने व्यापून ठेवलेली आहे ती जागा सुद्धा तुमच्या मालकीची नाही आहे.
My body is only temporarily occupying this space.
आता माझं शरीर जे आहे फक्त म्हणजे तात्पुरतं या जागेला व्यापून आहे.
When I get up, it'll be another space.
आणि जेव्हा मी इथून उठून जाईल तर मी दुसरी जागा व्यापून
Somebody else will come and sit here.
आणि दुसरं कोणीतरी येऊन इथे बसणार आहे.
Yes, we can't own space. Nothing there that's fixed.
आणि म्हणून हे जे अवकाश आहे जागा आहे याच्यावर आपण मालकी ठेवू शकत नाही. तिथेही काही पक्कं नाहीये.
Most difficult though, we look at our consciousness.
आणि त्याच्यापेक्षाही जास्त की आपण आपल्या जागृती चेतनेकडे बघूया.
When you look at consciousness, you can't find an owner of that consciousness.
आणि जेव्हा आपण आपल्या चेतने किंवा जागृतीकडे बघत असतो तर तुम्हाला असं लक्षात येईल की त्याच्यावरही तुमची मालकी किंवा स्वामित्व नाही.
It's just awareness.
ही फक्त एक जागृती आहे.
We automatically think my awareness.
आणि आपण असं आपोआपच विचार करायला लागतो की माझी जागृती आहे.
But who is this I that owns the awareness?
पण हा मी कोण आहे जो ह्या जागृतीचा मालक आहे.
Find it.
शोधून काढा.
You can't find it. You can't find anything that you can make an object in that way.
तर तुम्हाला असं काहीही सापडणार नाही ज्याला तुम्ही म्हणू शकता की हो ही ती वस्तू आहे.
In the end, I is an idea.
कारण सरते शेवटी मी किंवा स्व हे जे आहे ती कल्पना आहे.
And it's not one you need.
आणि अशी कल्पना नाही आहे ज्याची तुम्हाला आवश्यकता आहे.
Of course you need to say I am giving a talk or I am having my breakfast.
तर इतक्या पुरता त्याची आपल्याला आवश्यकता आहे की मी प्रवचन देत आहे किंवा मी नाश्ता करत आहे असं सांगण्यासाठी.
But that's just a linguistic convenience.
पण फक्त ते आपल्या बोलचाल करण्याच्या सुविधेपुरतं आणि त्याच्यासाठी असतं.
It doesn't refer to anything permanent or fixed.
पण त्याचा अर्थ असा नाही की ते कुठल्या तरी एका नित्य आणि ठोस गोष्टीकडे निर्देश करत आहे.
You could say this bundle of chemical and biological processes requires some nutrients.
तर तुम्ही असं म्हणू शकता की हे जे काही जैविक पेशींचा एक गाठोडा आहे याला काहीतरी काय पोषणाची आवश्यकता आहे.
It's much simpler to say I want my breakfast.
पण याच्यापेक्षा मला नाश्ता पाहिजे हे म्हणणं जास्त सोपं होईल.
But what this I refer when you say I, what you mean is this particular sort of bundle at this particular moment.
तर जेव्हा मी हे तुम्ही म्हणत असता याचा अर्थ काय असतं की हे जे पेशींचं हे गाठोडा आहे त्यावेळेसचं जे गाठोडा आहे ते.
So we recognize that there is no fixed self.
आणि म्हणून आपल्याला हे लक्षात येतं की कुठलाही पक्का असा स्व नाही आहे.
And we also reflect on the fact that it's not possible to create a set of circumstances that are permanently satisfying.
आणि आपण हे पण बघू शकतो की परिस्थितीचा म्हणजे असा संच उभारणं देखील शक्य नाही आहे की जो नेहमीच आपल्याला सुख समाधान देऊ शकेल.
We can't assemble from things that are impermanent a permanent happiness.
तर ज्या गोष्टी स्वतःच अनित्य आहेत त्या गोष्टीपासून अशी गोष्ट निर्मित करू शकत नाही आपण की जे नित्य आहे.
Happiness lies in freedom from that attachment.
आणि ह्या आसक्तीपासून मुक्त होण्यामध्येच आनंद किंवा सुख जे आहे ते दडलेलं आहे.
So our Buddhist meditation takes us into this field.
आणि बौद्ध ध्यान जे आहे आपल्याला या क्षेत्रामध्ये घेऊन जात असतं.
We reflect on our direct experience.
आपण आपले थेट जे अनुभव आहे त्या अनुभवांवर चिंतन करत असतो.
And we recognize that within that direct experience is nothing that doesn't change.
आणि आपल्याला लक्षात येतं की या थेट अनुभवांमध्ये असं काहीच नाही आहे की ज्याच्यामध्ये बदल घडून येत नाही.
We recognize that there's no fixed identity.
आपल्याला हे लक्षात येतं की आपली अशी पक्की अशी ओळख नाही आहे.
And we recognize that within these impermanent processes there's no permanent happiness attainable.
आणि ह्या ज्या काही अनित्य अशा प्रक्रिया आहेत त्याच्यामध्ये कुठलंच नित्य असं सुख नाही आहे हे सुद्धा आपल्या लक्षात येतं.
And this is not just something we're told and have to believe.
आणि हे काही असं नाही आहे की जे आपल्याला सांगितलं जातं आणि त्याच्यावर आपल्याला विश्वास ठेवावा.
We can see it for ourselves through our own reflection and experience.
तर आपल्या स्वतःच्या चिंतनामधनं अनुभवांमधनं आपण हे बघू शकतो.
And if we succeed in that kind of reflection, we experience a great sense of freedom.
आणि अशा प्रकारच्या जर का चिंतनामध्ये आपण यशस्वी होऊ शकलो तर आपण खूप मोठं स्वातंत्र्य मिळवू शकतो.
Because something new starts to come into play.
कारण काहीतरी नवीन जे आहे ते कार्यरत होत असतं.
There is a sequence of conditioned processes.
तर संस्कारित म्हणजे परिस्थितींचं एक प्रक्रिया असते.
But those processes do not base themselves around a fixed I.
पण ह्या ज्या प्रक्रिया आहे त्यांची स्वतःची रचना जी आहे एका ठराविक स्वच्या म्हणजे पक्क्या स्वच्या भोवताली करत नसतात.
There continues to be awareness.
तर जागृती असते.
And that awareness becomes more and more powerful, you could say.
आणि ही जागृती जी आहे ती अधिकाधिक सशक्त होत जाते.
But it's not based on I.
पण ती स्ववर आधारित नसते.
It doesn't refer back to an imputed or a thought I.
तर जो आईची जी स्वची जी काही कल्पना आहे त्याच्याकडे ती परत फिरून येत नसते.
So that's the purpose of this kind of meditation.
आणि ह्या प्रकारचं जे काही ध्यान आहे त्याचा हा उद्देश आहे.
It's to get yourself out of the way so that these other processes can come into play.
आणि हे याच्यासाठी आहे की तुम्ही स्वतःला रस्त्यातनं दूर करून द्याल जेणेकरून ह्या प्रक्रिया ज्या आहेत त्या उत्पन्न होतील किंवा कार्यरत होतील.
I'll talk more this afternoon about those processes.
तर या प्रक्रियांबद्दल मी आज दुपारी जास्त बोलणार आहे.
But for the time being, it's really important that you understand that in our reflection on non-self, we don't mean negation of every experience.
तर तात्पुरतं एवढं लक्षात ठेवायचं आहे की non-self can be anatma.
Yes.
Yeah. अनात्मावर जेव्हा आपण हे चिंतन करत आहे याचा अर्थ असा नाही आहे की आपण आपले जे काही सगळे अनुभव आहे त्यांना आपण नाकारून देतोय.
Something is left.
काहीतरी शिल्लक राहत.
But it's not based around I.
काहीतरी शिल्लक आहे पण त्याची रचना जी आहे ती स्वच्या भोवती नाही आहे.
It's not anybody else either.
आणि ते काही दुसरं कोणी आहे असं पण नाही.
In Buddhism we don't think of it as coming from some god or anything like that.
तर बौद्ध धर्मामध्ये आपण असं विचार करत नाहीये की ते देवापासून किंवा इतर काही गोष्टींपासून आपल्याकडे येत आहे.
We simply say there's an arising of processes that do not contain I.
तर आपण असं म्हणू शकतो की हे या प्रक्रियांमधून उत्पन्न होत आहे की ज्या प्रक्रियांमध्ये स्व नाही आहे.
So we've dealt with some pretty weighty material.
तर खूपच जड असं जे काही सामग्री साहित्य होतं ते आपण आता बघितलं.
I hope that your seat belts kept you upright.
आणि मला आशा आहे की जे तुम्ही पट्टे बांधले होते त्याच्यामुळे तुम्ही सुरक्षित आहात.
Although actually the purpose is for us to get out of the car.
आणि जे पण आपला मूळ उद्देश हे आहे की आपल्याला त्या कारच्याच बाहेर यायचं आहे.
But we'll understand perhaps a little bit better when we come back and do a bit of practice.
आणि आपल्याला हे याच्यापेक्षा जास्त समजेल जेव्हा आपण परत येऊ आणि हा सराव करू.
But for the time being, I hope you've got hold of what it is that we're trying to see through.
पण आतापुरतं कदाचित तुमच्या हे लक्षात आलं की ते काय आहे की ज्याच्या आरपार आपण बघण्याचा प्रयत्न करत आहोत.
It's not actually anything that really exists.
ते असं काही नाहीये की जे खरोखर अस्तित्वात आहे.
And getting rid of it gives freedom.
आणि त्याच्यापासून जर आपण मुक्तता मिळवली तर आपल्याला स्वातंत्र्य मिळणार
आहे. However, we can often feel quite threatened at the thought of losing.
आणि जेव्हा या स्वला आपण गमावतो असा विचार देखील आपल्याला आला तर आपल्याला फार भीती वाटत असते.
But don't worry about that because there's something also gained.
पण त्याची काही काळजी नका करू कारण काही गमवलं तर काही मिळणार देखील आहे.
And this afternoon we'll look more closely at that and that perhaps will give more strength to the practice.
आणि आज दुपारी आपण त्याच्याकडे बघणार आहोत जे आपल्या या सरावाला अजून जास्त बळकटी देईल.
So 15 minute break.
15 मिनिटांची सुट्टी.
And we'll come back and do some practice.
आणि मग आपण परत येऊ आणि काही सराव करू.